श्रीराम मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः श्रीराम 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 ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्रनेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धान संस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः संतानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थ्ये किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरतं कृतार्थचरितं वंदे यतिं माधवं स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरं प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदं उत्तुंगधिं वत्सलं सोहं बोधशुचित्व पूर्ण सततं तूर्यत्वमासादितं वंदे त्वां मकरंदनाथयतिनं रक्षस्वदीनांकितं ओम। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
हरि हरि हरि। संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः मनसा एव इंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः शनैहि शनैहि उपरमेत बुद्ध्या धृति गृहीतया आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत। हे जे चार पांच श्लोक 24व्या श्लोकापासून ते 28व्या श्लोकापर्यंत युंजन नैवम सदात्मानम योगी विगत कल्मशः सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते मागच्या वेळेला मी घेतलेले होते आणि तेव्हा मी असं म्हटलेलं होतं की याचं निरूपण करता करता आपली वेळ संपली पण या श्लोकांच्या आधाराने आपण थोडीशी साधना घेणार आहोत आणि ती पुढच्या बुधवारी मी घेईन। सहावा अध्याय हा आत्मसंयमन योग म्हणून ध्यान वर्णन करणारा असा अध्याय आहे आणि या अध्यायामध्ये दोन ठिकाणी भगवंतांनी ध्यानाचं वर्णन केलं। शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मनहा इतपासून ते प्रशांतात्मा विगत भीही ब्रह्मचारी व्रते स्थिताहा मनसंयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः इतपर्यंत ध्यानाची एक चिंतन प्रक्रिया असं मी तेव्हा म्हटलं आणि त्या पद्धतीने आपण ध्यान केलेलं होतं। त्याच्या आधी पाचव्या अध्यायाच्या अखेरीला स्पर्शान कृत्वा बहिही बाह्यांश चक्षुः च एव अंतरे भ्रुवो हे जे दोन श्लोक आले त्या श्लोकांच्या आधाराने देखील आपण ध्यानाची साधना घेतलेली आहे। आपल्याला काय करायचं आहे ते मी सांगतो। शुचौ देश तर आहेच आहे। आपण ध्यान मंदिरामध्ये बसलेले आहोत। आपण आपल्या घरात बसलेले असू तो देखील शुचौ देशच समजावा। आपल्या देव्हाऱ्याच्या समोर किंवा एखाद्या ध्यानाचा आपण ठरवलेला जो भाग कोपरा असेल त्या कोपऱ्यामध्ये किंवा एखाद्या मंदिरामध्ये जाऊन आपण ध्यान करू तर तो शुचौ देशच असेल। त्या ठिकाणी बसून आपल्याला सद्गुरु स्मरण करायचं आहे। मागच्या आधीच्या श्लोकांमध्ये सांगितल्याप्रमाणे तत्रैकाग्रम मन कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रिया हा आत्मविशुद्धी करता योग आत्मज्ञानाच्या प्राप्ती करता योग किंवा ध्यानाचा अभ्यास हा ध्यानाचा उद्देश उघड आहे। आणि ज्ञानेश्वर महाराजांनी तेव्हा एकाग्र मन करून सद्गुरु स्मरण करावं असं सांगितलं, ते ध्यानाच्या प्रत्येक प्रक्रियेच्या वेळेला सद्गुरु स्मरण आणि ध्यान हे देखील अवश्यंभावीच समजावं. आपण आता जे ध्यानाला बसणार आहोत तर काय काय करणार आहोत ते मी तुम्हाला आधी सांगतो. आपण ध्यानाच्या आसनावर बसल्यानंतर आपण समम काय शिरोग्रीवम असं बसायचं आहे. पाठ, मान आणि मस्तक एका सरळ रेषेमध्ये हवेत, ही ध्यानाची प्रिकंडिशन आहेच आहे. आणि तिथं तसं बसल्यानंतर आपण आपल्या सद्गुरूंना आपल्या मनश्चक्षूंसमोर आणायचं आहे. ज्यांना अनुग्रह नाहीये कोणाच सद्गुरूंचा, पण एखादा आराध्य दैवत त्याच्या दृष्टीने दत्त, शिव, राम, कृष्ण इत्यादी, तर आराध्य दैवत आपण समोर आणायचं आहे. किंवा एखाद्या संतांवर आपला जास्त विश्वास असतो सद्गुरू नसतील तरी, जसं गोंदवलेकर महाराजांवर अतिविश्वास आहे, श्रद्धा आहे. गजानन महाराजांवर अतिविश्वास आहे, श्रद्धा आहे, चालेल. अक्कलकोट महाराजांवर श्रद्धा विश्वास आहे, चालेल. समर्थांवर श्रद्धा विश्वास आहे, चालेल. ज्ञानेश्वर महाराजांना आपण सद्गुरू समजत असू, चालेल. तेथ स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे जव काठिण्य विरे अहम भावाचे. याच्यामध्ये मुख्यतः सद्गुरूंचं स्मरण अथवा आराध्य दैवताचं स्मरण करण्याचं कारण असं की ध्यानाला बसलेल्या जो ध्याता आहे त्याचं अहंकाराचं काठिण्य विरून जावं. अहंकाराची कठीणता असताना आपल्याजवळ आपण रावसाहेब, दादासाहेब, काकासाहेब असे कोणीतरी आहोत बाहेरच्या जगात, आदरणीय, श्रेष्ठ, यशस्वी, तर हा सगळा भाव बाजूला सारून सद्गुरु शरणता हवी की ज्यामुळं आपल्या ठिकाणी अहंकार कमी व्हायला मदत होईल, अहंकाराचं काठिण्य विरायला मदत होईल. हे या स्मरणामागं देखील मुख्य तत्व आहे. शरणागत जाणं आणि अहंता आपली विरते आहे अशा प्रकारचा भाव धरणं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की इंद्रियांची देखील कसमस त्या ठिकाणी जी असते ती स्मरण केल्यानंतर मोडून जाते. ध्यानाला बसावंसं वाटतं, शांत व्हावंसं वाटतं आणि मन देखील गोळा व्हायला सुरुवात होते, एकत्र व्हायला सुरुवात होते. हे एकत्र होणारं मन आपण दोन भुवयांच्या मध्ये आहे अशी भावना करणार आहोत. आपलं मन इथं आहे याचा अर्थ आपले विचार इथून उठतात अशी आपण कल्पना करणार आहोत. मी डोळे मिटून बसलेलो आहे, आणि माझ्या मनामध्ये आता विचार उठला की आता डोळे उघडून यांना प्रथम पुढचं सांगायला पाहिजे. पहिला विचार माझ्या मनात आता असा उठला, तर हा जो विचार उठला तो मी अशी कल्पना करायची आहे, कल्पना की तो आज्ञाचक्रापाशी उठला, भ्रुकुटी मध्यापाशी उठला, दोन भुवयांच्या मध्ये उठला. समजतंय तुम्हाला? तुम्ही तर्क असा लढवू नका की इथं कुठं उठलाय. मला नाही समजला इथं विचार उठलेला. त्याच्याऐवजी तुम्ही असं धरा की तुमच्यापाशी जो विचार उठलाय तर तो इथं उठलेला आहे. तुमच्या ठिकाणी एखादा विकार निर्माण झाला तर तो देखील इथं निर्माण झालेला आहे. विचार अथवा विकार अथवा वृत्ती ही इथं उठते आणि विचाराकडे किंवा विकाराकडे वृत्तीकडे वेगळेपणाने पाहणारा जो मी आहे, जो ध्याता आहे, ध्यानाला बसलेला आहे, तो वृत्तींपेक्षा वेगळा आहे, विकारांपेक्षा वेगळा आहे. तो प्रथम आहे आणि मग विचार उठतो, तो आहे आणि त्याच्या अधिष्ठानावर विकार उठतो, तो आहे आणि त्याच्या अधिष्ठानावर विषयासंबंधी कामनिक विचार उठतो, त्यामुळे तो जो त्या विचाराच्या वृत्तीच्या विषयाच्या माग अधिष्ठानभूत असणारा असा आहे, तो या मस्तकाकाशाच्या प्रदेशामध्ये आज्ञाचक्राच्या माग आहे. समजा तुमचा मेंदू ज्या ठिकाणी आहे, विचार उठण्याचं खरं केंद्र ते आहे, तर तिथं तुम्ही आहात जाणीव रूपाने. तिथं तुम्ही आहात आणि उठलेला विचार हा तुमच्यापेक्षा वेगळा जगताच्या संदर्भामध्ये कोणता तरी आणि इथं उठतो आणि तो संकल्प विकल्पात्मक असतो. आणि तिथं उठणारा जो विचार आहे तो विचार संकल्प प्रभवान कामांस. माझ्या मनात विचार उठला की आता मी डोळे उघडायला पाहिजेत आणि यांना पुढचं निरूपण करायला पाहिजे. संकल्प नेहमी काहीतरी करायला सुचवतो. माझ्या मनात असं झालं की आता हे तुम्हाला सांगायला पाहिजे, बरोबर. त्याबरोबर खरंच तुम्हाला सांगायचं म्हणून मी डोळे उघडले आणि तुम्हाला सांगायला सुरुवात केली. पण जेव्हा आपण आता ध्यानाला बसणार आहोत तेव्हा अशा प्रकारचा कोणताही विचार इथं उठेल तर तो तुम्ही इथं बसलात त्यामुळे कृती करायला तर जाणार नाही आत कुठं. ऑफिसमध्ये काम करायला जाणार नाही आत, तरी देखील तो विचार उठला की तुम्ही ऑफिसमधल्या कामाचं चिंतन करायला सुरुवात कराल. तर विचार उठणं हा दोष नाहीये. तो उठला आज्ञाचक्राच्या तिथं तर तो विचार साक्षी विचारांनी किंवा द्रष्टृत्वाच्या विचारांनी किंवा त्या विचारापासून मी अलिप्त सच्चिदानंद आत्मस्वरूप आहे अशा साक्षी विचारांनी तुम्हाला सोडून द्यायचा आहे. म्हणजे त्याच्यावर चिंतन करायचं नाहीये, चिंतन लांबवायचं नाहीये, वाढवायचं नाहीये. समजतंय मी काय म्हणतोय ते? भगवंत तेच सांगतायत, संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः. अशेष म्हणजे निशेष. संकल्प आणि संकल्पापासून निर्माण होणाऱ्या कामना यांचा निशेष त्याग आता या क्षणापासून करायचा आहे. तुमच्या मनामध्ये नोकरी संबंधी विचार उठेल, घरासंबंधी उठेल, पत्नी संबंधी उठेल, पती संबंधी उठेल, मुलासंबंधी उठेल, त्याची परीक्षा चाललेली आहे, जवळ आलेली आहे असा उठेल. तर मग घरी गेल्यानंतर त्याला टाइम टेबल आखून देईन असा पुढचा विचार करायचा नाहीये. संकल्प आणि संकल्पापासून निर्माण होणारे जे विचार आहेत पुढचा विचार टाळायचा आहे, त्याचा त्याग करायचा आहे. आणि प्रत्येक संकल्पानंतर उठणाऱ्या प्रत्येक कामनेचा त्याग करायचा आहे असं आपल्याला करायचं आहे. हा त्याग करत असल्यामुळे काय होईल, तर द्रष्टृत्वानी पाहणारे तुम्ही आहात आणि समोर विचार उठतो, काही वेळ चालतो, तुम्ही त्याग केल्यामुळे तो निमून जातो. परत एखादा विचार उठतो, परत तुम्ही त्याचा त्याग करता, असं घडायला सुरुवात होईल. आणि असं होता होता तुमचा पाहणारा म्हणजे द्रष्टा केवळ शिल्लक राहील, येणारा प्रत्येक विचारच निमून जाईल. प्रत्येक विचारच नाहीसा जेव्हा होईल तेव्हा मनसा एव इंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः हे तुम्हाला जमायला लागेल. म्हणजे मनच आवरलं जात आहे, मनाबरोबर इंद्रिय ग्राम आवरलं जात आहे. कारण मानसिक विश्वामध्ये देखील आपण मित्राशी बोलत नसताना बोलतो, आपण भांडत नसताना भांडतो, आपण कृती करत नसताना देखील करतोय असा भाव निर्माण होतो मनोविश्वामध्ये, मनोव्यापारामध्ये। तर मन आणि त्याला सहाय्यभूत होणारी सूक्ष्म इंद्रियांचे मनोमयच व्यापार, पण ते सगळेच थांबून जातात। मनसा एव इंद्रिय ग्रामम विनियम्य यांचं नियमन होतं समंतत, म्हणजे सर्व बाजूनी उत्तम नियमन व्हायला सुरुवात होते। आणि असं जेव्हा नियमन होतं तेव्हा तुमच्या ठिकाणी विचार उठला नाहीसा झाला, विचार आवरला गेला आणि इंद्रियही आवरली गेली, मनाची शून्य दशा प्राप्त झाली असं तुमच्या लक्षात यायला सुरुवात होईल। म्हणजे विचार शून्यता किंवा निर्विचार शून्यता अशी तुम्हाला लाभायला लाभते आहे असं कळेल। त्यावेळेला मन आवरलं गेलं आणि इंद्रियग्राम देखील, सूक्ष्म इंद्रियग्राम देखील जेव्हा आवरला गेला तेव्हा तुमची इंद्रिय उपराम पावतात। शनैही शनैही उपरमेत, म्हणजे संसारापासून तुम्ही आपोआपच बाजूला होता, दूर होता। मन आणि मनाच्या पाठोपाठ तर्क किंवा बुद्धी जी कमकुवत होते त्याच्याऐवजी बुद्धी ही स्थिरत्वानी राहते। अशा वेळेला मन शिल्लक राहिलेलं नसतं, त्यामुळे तुमची जाणीव आता केवळ बुद्धी स्वरूपाने राहिलेली असते आणि या बुद्धीला धैर्य प्राप्त झालेलं असतं। विषयांच्या वृत्तींच्या मागे न जाण्याचं असं धैर्य तुम्हाला प्राप्त होतं। आणि त्यावेळेला मग मन कुठं असतं? मन लीन झालेलं असतं आणि लीन झालेलं मन बुद्धीला देखील धैर्य प्राप्त झाल्यामुळं आत्मसंस्थ तुम्ही होता। म्हणजे आपण सच्चित आनंद स्वरूप, आपण अविनाशी अव्यय अक्षर चैतन्य स्वरूप आनंद स्वरूप, अशा आत्म्याच्या ठिकाणी तुम्ही स्थिर होता। मन आत्म्याच्या ठिकाणी स्थिर होतं म्हणजे हे भाव निर्माण होतात आणि हे भाव निर्माण होऊन मन परत लीन होऊन जातं। आणि असं झाल्यानंतर न किंचित अपि चिंतयेत असं भगवंत म्हणतात। आता मात्र मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मी आत्मस्वरूप आहे, अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचं कोणतंच चिंतन, जसं बाहेरचं कोणतंही चिंतन करायचं नाही तसं त्या ठिकाणी आता हेही चिंतन बंद होईल। मन आत्मसंस्थ झालं, आत्मसंस्थ मन झाल्यानंतर आता कसलंच चिंतन नाही असं भगवंत म्हणतात। न किंचित अपि चिंतयेत, कारण त्या ठिकाणी चिंतन करणं म्हणजे परत मनाला जिवंत करण्यासारखं आहे। असं होत असताना, असं चांगलं साधत असताना मधून अधून मात्र अशी शक्यता आहे की मन आपोआप उसळी मारेल आणि एखादा विचार निर्माण होईल, याची भगवंतांनाही कल्पना आहे। म्हणून भगवंत असं म्हणतात की असं करत असताना मन एखाद्या वेळेला बाहेर पडेल, एखाद्या विषयाच्या संदर्भात ते जिथं जिथं जाईल तिथून तिथून बुद्धीला धैर्य प्राप्त झालेलं असल्यामुळं त्याला ओढून आणावं। यतो यतो निश्चरती मनस चंचलम अस्थिरम ततस ततस नियम्यैतत, त्या त्या ठिकाणाहून त्याचं नियमन करावं। आत्मनी एव वशम नयेत, आणि आत्म्याच्या ठिकाणी ठेवावं, त्याला बाहेर पडू देऊ नये। आपल्याला हा अभ्यास करायचा आहे ते मी तुम्हाला सांगतोय। असं जो करत राहतो त्याच्या ठिकाणी हळूहळू मन त्याचं प्रशांत होऊन जातं, म्हणजे आत्मसंस्थ झालेलं जे मन आहे ते शांतीला, म्हणजे आतल्या शांतीला तुम्ही प्राप्त होता. प्रशांत मनसम ही एनम योगिनम, हा जो योगी आहे हा मन आत्म्याजवळ राहिल्यामुळं सत्वगुणांनी युक्त होतं आणि आत्म्याच्या सुखाला प्राप्त होतं. सुखम उत्तमम उपैती. आणि खरं म्हणजे सांगायला नकोय, पण शांत रजसम, त्याचं रजोगुण अगदीच शांत झालेला असेल. आणि अकल्मषम म्हणजे पाप भावना पूर्णपणाने त्याची जाते आणि तो ब्रह्मभूत होतो, तो ब्रह्माच्या अनुभवामध्ये निमग्न होतो. अशा प्रकारे युंजन एवं सदा आत्मानम, सतत अशा प्रकारचा योगाभ्यास करणारा योगी विगत कल्मशः, तो पापापासून खऱ्या अर्थाने मुक्त होतो. कारण पाप पुण्य ज्याला लागतात तो देह मन आणि बुद्धी त्याचा लोप होऊन ब्रह्मभाव त्याच्या ठिकाणी जागा होतो. आणि सुखेन ब्रह्म संस्पर्शम, अत्यंतम सुखम अश्नुते, त्याला सुखानी ब्रह्मसंस्पर्श होतो. म्हणजे मगाशी जे प्रशांत मन सांगितलेलं होतं ते सत्वगुणाचं लक्षण होतं. सत्वगुणांनी मन शांत झालेलं होतं, पण या ठिकाणी मात्र असा अभ्यास करता करता त्याला ब्रह्मसंस्पर्श होतो. म्हणजे जो ध्याता असतो तो ध्याता हा शांत स्वरूप, ब्रह्मस्वरूप, आनंद स्वरूप, अविनाशी स्वरूप असा होऊन जातो आणि अत्यंत सुखाला प्राप्त होतो, असे भगवंताचे शब्द आहेत. अत्यंतम सुखम आश्नुते, त्याला अत्यंतिक सुख त्या ठिकाणी मिळतं. आपल्याला डोळे मिटून शांत स्थिर बसायचं आहे, असे बसा. एखादा पुतळा ठेवला आहे, शरीर पार्थिवच असतं नेहमी. एखादा मातीचा ढिगारा 3-3.5 फूट उंचीचा जसा असावा, न हालचाल करणारा मूर्ती असावी तसे. पाठ, मान आणि मस्तक एका सरळ रेषेमध्ये, हनुवटी भूमीला समांतर, पुढे झुकलेली नको, डोकं मागं वळलेलं नको. तुमच्या कपाळाचे स्नायू सैल करा, कानशील ताणू नका, भुवया सहज असाव्यात. डोळ्याची वरची पापणी खालच्या पापणीवर सहज येऊन टेकलेली असावी. डोळे आवळून धरू नका. गालाचे स्नायू ओघळलेले असू देत, ताणून धरू नका. दात दंतपंक्ती एकमेकांना चिकटलेल्या नकोत, खालचा जबडा खालच्या दिशेला जाऊ देत, ओठ चिकटलेले। खालच्या जबड्याबरोबर जीभ खाली जाऊ शकत नाही, त्यामुळे ती पुढच्या दाताच्या भागाला किंवा कोणाकोणाची टाळूच्या भागाला अशी सरळ चिकटलेली राहील। चेहऱ्यावर ताण नको, सैल सोडा, खांदे ताणून धरू नका। आपल्या मनश्चक्षूंसमोर सद्गुरूंना आणा। सद्गुरू नसतील तर आराध्य दैवताला आणा। गणपतीपासून कोणतंही दैवत चालेल, अथवा कोणतेही तुमच्या आवडीचे संत चालतील, त्यांची करुणा भाका, त्यांच्या पायावर डोकं टेकवा मनोमन। त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या। आपलं ध्यान हे त्यांच्या कृपेवर सोपवा। प्रयत्न मात्र आपल्याला करायचे आहेत। होणार आहे मात्र त्यांच्या कृपेने। तेथ स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे। आपण स्वामीजींच्या संगतीत आहोत। सात्विक भावानी युक्त आहोत। बाहेरच्या जगताचा विषयाचा सद्गुरूंच्या सानिध्यात विसर पडलेला आहे। आता या क्षणाला इंद्रियांना देखील काहीही करण्याची इच्छा नाही। मनाची घडी घडे हृदया माझी, चिदाकाशालाच हृदयाकाश म्हणतात। मन हृदयाकाशामध्ये आहे, आज्ञाचक्रापाशी आहे। आता कल्पनेनी तुमच्या मनाचे दोन भाग करा। एक तुम्ही ध्याता, ध्यानाला बसलेले तुम्ही, आणि दुसरं म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त मन जे आज्ञाचक्रापाशी आहे। तुम्ही जाणीव रूपानी मस्तकाच्या प्रदेशामध्ये आहात। आणि तिथून जाणीवेनी तुम्ही आज्ञाचक्राकडे पाहत आहात, डोळे तिरके करून नव्हे। पाहतच राहा। सावधपणाने पहा. ध्यानाला बसलेले तुम्ही ध्याता आत्मस्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि मन म्हणजे विचार आज्ञाचक्रापाशी उठले तर उठतील. आता 2-4 मिनिटं मी काही बोलणार नाही. सावध रहा, साक्षी रहा. आज्ञाचक्रापाशी उठलेला कोणताही विचार ताबडतोब सोडून द्या. विचार सोडून दिल्यावर तुम्ही निर्विचार व्हाल. आज्ञाचक्रापाशी विचाररहित स्थिती आणि तिला वेगळेपणाने पाहणारा ध्याता आत्मस्वरूप तुम्ही. मनरहित झाल्यावर तुमची बुद्धी विषयांपासून सहजच उपराम पावते, विरक्त होते. तिला धैर्य प्राप्त होतं. त्यामुळे वृत्तींचा त्याग करणं अजून सोपं जातं. आता उरलेली जी जाणीव असते ती आत्मसंस्थ राहते, आत्म्याच्या ठिकाणी राहते, कारण समोर मन नाही, विचार नाही, जगत काल्पनिक जगत नाही। जाणीव रूपाने जी धृती असलेली बुद्धी आहे ती आत्मा ओळखते, ती स्वतःच आत्मस्वरूप होऊन राहते। पण आपण आत्मसंस्थ झालो असंही चिंतन नको, त्या सहज भावामध्ये ती राहते। सत्व भाव युक्त प्रशांत अशी ही स्थिती आहे। चित्तातलं चांचल्य आणि रज तसं किलमिश आणि तम याची आठवणही नाही, या शांत स्थितीमध्ये उत्तम असं आत्म्याचं सुख म्हणजे स्वरूपाच्या सुखाच्या जवळ त्याता जातो, उत्तम सुखाला ब्रह्मसुखाला प्राप्त होऊन तो ब्रह्मभूत होतो, ब्रह्माशी तादात्म्य पावतो, युंजन एवं सदा आत्मानं। योगी म्हणजे जीवाला ब्रह्मभाव प्राप्त झालेला, ब्रह्माचा योग साधलेला असा, विगत कल्मषः देह मन बुद्धी चं विस्मरण लोप होऊन केवळ ब्रह्मस्थिती शिल्लक राहिलेला, त्यामुळं पापरहित झालेला, अत्यंत सुखानी ब्रह्म संस्पर्श अनुभवतो, अत्यंतिक सुखाला प्राप्त होतो। सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते। या अत्यंत सुखाची जपणूक करत आपल्याला परत देह भावावर यायचं आहे, सावध व्हायचं आहे। आपले तळहात एकमेकांवर किंचित घासत आपल्या गालाला, कपाळाला, डोळ्याला त्याचा स्पर्श करत हरी हरी। आपण डोळे उघडायला हरकत नाही। हरी 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 हरी। भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आत्मस्वरूपाला प्राप्त करणारा हा योग ही कोणतीही काल्पनिक गोष्ट नाही, ही नित्य अनुभवाला येणारी, येऊ शकणारी अशी वस्तुस्थिती आहे। एवढंच नव्हे तर आपलं नेहमीचं स्वरूप हे आहे। आणि आपण इंद्रियांवर जेव्हा येऊन व्यवहार करतो तेव्हा कितीतरी वरवरचं जीवन आपण जगतो, बाहेरचं जीवन जगत असतो, हे अंतरंग जीवन आहे। मला कल्पना आहे की मी हे ध्यान घेत असताना तुम्हाला तुमच्या तयारीप्रमाणेच समजलं असेल याची मला कल्पना आहे। पण नियमित श्रवण करणारे आणि नियमित ध्यान करणारे असे तुम्ही असल्यामुळं तुमच्यापैकी अनेकांना चांगल्या ध्यानाचा देखील प्रत्यय आला असेल याच्यावर माझा विश्वास आहे। या श्लोकाचा अजून एक असा अर्थ आहे की अशा प्रकारचा सतत योगाभ्यास चालू ठेवणारा जो योगी आहे तो देहभावावर असतानाही आणि व्यवहार करत असतानाही त्याला पापाचा स्पर्श होत नाही, तो विगत कल्मश असाच राहतो। तो ध्यानाच्या वेळेला तर असतोच असतो आणि जगताचा त्याला होणारा जो स्पर्श आहे तो स्पर्श देखील ब्रह्माचा स्पर्श आहे असं त्याला वाटतं। बाहेरून येणारा सुखद वारा त्याच्या छातीला स्पर्श करून जाईल तर केवळ वाऱ्यानी तो सुखावणार नाही तर त्याला तो ब्रह्म स्पर्शासारखा भासेल। त्याला जगतामध्ये ज्यांच्या ज्यांच्याशी व्यवहार करेल त्यांच्या त्यांच्याशी व्यवहार करत असताना त्याच्या प्रकृतीचं एका बाजूला भान जरी राहिलं तरी देखील तो ब्रह्मभावनेनी जगताकडे पाहू शकेल। असं असल्यामुळं तो अत्यंतिक सुखाला, अत्यंत सुखाला प्राप्त होईल। तो सर्व भूतमात्रांमध्ये आपल्या स्वतःला बघू शकेल, आणि सर्व भूत मात्र आपल्या आत्म्यात आहेत अशा व्यापक भावामध्ये तो राहील. तो सर्व ठिकाणी समदर्शन घेईल. इक्षते योग युक्तात्मा सर्वत्र समदर्शना. हा आपला आणि परावा हा भाव त्याच्या जीवनातून जाईल. सर्व प्रकारची द्वंद्व देखील बाजूला ठेवायला तो शिकेल आणि तो समदर्शीन होईल. अशा प्रकारे तो परमात्म्याला सर्वत्र पाहिल आणि सर्वच आपल्या आत्म्याच्या ठिकाणी देखील पाहायला शिकेल. अशा भक्ताचा कधीही नाश होत नाही. त्याचा देह पडला तरी देखील भगवंत त्याला कधीही अंतरत नाही आणि तो भगवंताला कधीही कोणत्याही स्थितीत अंतरत नाही. सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी असणाऱ्या अशा परमात्म्याला तो एकत्वानी भजेल. तो भक्तीला प्राप्त होईल. आणि कशाही प्रकारे वर्तन करत असला तरी देखील सयोगी मयी वर्तते. म्हणजे अगदी पिशवी घेऊन मंडईत भाजी आणायला जरी गेलेला असला तरी देखील तो परमात्म्याच्या ठिकाणीच स्थिर असेल. आहार निद्रा निरनिराळे भोग असे भोगत असताना देखील सर्वथा वर्तमानोपी सयोगी मयी वर्तते. तो योगी माझ्या ठिकाणीच वर्तन करतो असा त्याचा भाव असेल. त्याची बुद्धी ही आत्मौपम्य होते. म्हणजे त्याला देहाला जसं दुःख होतं तसं दुसऱ्याच्या देहाला होणारं दुःख त्याला समजतं. त्याच्या मनाला जसे क्लेश होतात तसे दुसऱ्याच्या मनाला होणारे क्लेश त्याला समजतात. म्हणून तो कोणाला सहसा क्लेश देत नाही, दुःख देत नाही. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन. अशा रीतीने तो समत्वानी सर्व ठिकाणी पाहतो, वर्तन करतो. सुखम वा यदि वा दुःखम. त्याला दुःखाचा स्पर्श होत नाही असं नाही. त्याला सगळ्या प्रकारची दुःख होतात. शारीरिक, मानसिक, सांसारिक, कौटुंबिक या कशातूनच तो उणे नसतो आणि सुखापासूनही उणे नसतो. पण तरी देखील तो माझ्या ठिकाणीच म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणीच नेहमी अवस्थित आपण आहोत असा अनुभव घेत असतो. अशी फार मोठी योगस्थिती. तसं जर म्हटलं तर या आधीच्या श्लोकांमध्ये मागच्या वेळेला जी 6व्या अध्यायातली ध्यानाची साधना घेतली ती आणि आत्ता घेतलेली ध्यानाची साधना आणि 5व्या अध्यायामध्ये शेवटी आलेली ध्यानाची साधना ही एकत्रित मिळूनच पाहायला लागते. ही वेगवेगळी पाहता येणार नाही. मी वेगवेगळी घेऊन ही कशी असते याचं निरूपण केलं आणि त्याप्रमाणे आपण ध्यान देखील केलं. पण ही एकमेकांपासून वेगळी काढता येत नाही. तर ही संयुक्त रीतीने एकच प्रक्रिया आहे. याच्यात श्वासाचाही समावेश आहे, चिंतनाचाही समावेश आहे, साक्षित्वाचाही समावेश आहे. फक्त भगवंतांनी हे वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलेले आहेत. सांप्रदायिक अनुग्रहामध्ये ते एकत्र सांगितले जातात कारण ते एकच आहेत मुळात. पण चिंतन साधना देखील करता येऊ शकते, साक्षी साधना देखील करता येऊ शकते आणि श्वासावर सोहम अनुसंधान ठेवून प्राणाचा प्रणव करून देखील वासनांतरांची विवंचना बाजूला होऊ शकते आणि तो ब्रह्मस्थितीला प्राप्त होऊ शकतो. असा हा मोठा प्रिय विषय, मलाही प्रिय असणारा आणि आपल्याला आजही पुढे गेला वेळ, पण इलाज नव्हता असा माल तुम्हाला जो सांगायचा होता. आता पुढच्या वेळेला आपण 8व्या अध्यायामध्ये आलेली जी ध्यानाची साधना आहे ती साधना पाहणार आहोत. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.